उद्याय 11 त्या यरुशलेमा उंघे जैतून डोगा पाय बेत फागे एन बेथानी उंघे ये पुर्या तोवे ते त्या चिल्हा मन्या बेंज अहाल दोवाडताओ एहको आख्या का हुमरिया गावा मा जा ता जाताज तुम्हाल योग फुरक्या पिलका बांधला देखाई त्यावो आजो दू कादाज बोठला नाही ती सोडी लेया एन तुम्हा एहको कहा कोथा एहकोय जर कादे तुम्हाल होद्या तर एहकोय आखा का मालकाल या गोरज है एन तो ताबोडू ती है फिरवी दोवाड़ी तोवे त्या निंग्या एन वाटे व बापूर बांधला योग फुरक्या पिलका त्याल देखाया ती त्याय सोड्या तोवे ता उबा रोवला लोखा माय काही जाहाय त्याल होद्या फुरक्या पिलका सोडीन तुमा काय कोथा इसू आखल्या प्रमाणे त्याय त्याल जवाब देनो तोवे त्याय त्याल जा देना पासे त्याय ती फुरक्या पिलका इसुपा या त्यावोय त्या फाडके पाथे एन त्यावोय तो बोठो तोवे खूप लोखाय त्याहा फाडके वाटेव पाथे भीरा लोखाय रान मोहा माने डाग्यो मुडीन वाटेव पाथ्यो आगाडी चालणारा लोक एन पासाडी येणारा लोक एहको बोंबली नाखेत का होसान्ना मालका नावे को येणारो बोरकेदार होय आमे वडील दावीद या येणारा राज बोरकेदार होय उचे होरगा माय होसान्ना पासे तो यरुशलेमा माय येनो तो मंदिरा मा गोयो एन ते चमकी होगा काय या तोवे वोखात जाई या हाटी तो बारा चेल्हा रे बेथानी माय निंगी गोयो बिहरे दिही त्या बेथानी माने निंग्या तोवे त्याल भूख लागी तोवे पान्हा कोय गेराला योक ओंजिरा जाड दूरने देखाया एन केहे नाय ते त्यावो काय फोमिवी ये मोने कय तो त्या जाडा पाय गोयो पेन तो ता गोयो तोवे जाडावोय पान्हा वाची कायच देखाया नाय कहाका आजू ओंजिरा उंगाम येनेल नाय तोवे ते त्या लाख्या कादो भी यागला तो फो कोवेज नाय खावा त्या चेला ई वोनाय रोवला पासे त्या यरुशलेमा माय ये पुर्या तोवे तो मंदिरा मा गोयो एन मंदिरा माय वेचाता लेनारा देना रहाल तांगाडी देतो लाग्यो पोईशा मुडावना रहा पायरावे वेचना रहा बाकडा कोथलाडी देना ते कादालोज मंदिरा माने कोहेज बासने लेया एन ले जा देने नाय तोवे तो त्याल हिकाडतो लाग्यो एन आख्या का मा गुआल होगा देशा प्रार्थना मंदिर राखी एह कोई चोपड़ी माय है ने पेन तुम्हाय ते ई बांढा कापराड़ा बुनाडी टाख्या मुख्य याजक एन शास्त्री वो नया एन त्या गात कह कोई कोवा या बदल त्या बेत को तला गया कहा का होगा लोग त्या हिकारना वो ने नोवाय को एत त्या हटी त्या त्याल बीएत दिनाय वोखाते त्या सेरा बाजात पासे हकावे है वाटे वो ने जाता वो त्याल ती ओंजीरा जाड़ मुआ पाने उखाय गोयला देखाया तोय पेत्राल दिया ने ते त्या लाख्या गुरुजी तुये जा ओंजीरा जाडाल हराब देनेल ती उखाय गोई हा ए इसुई त्याल जवाब देनो देवा वोय बोरसो थोवा आय तुम्हाल नोखी आखू का जो कादो या डोगाल उपड़ाय दोर्या माय जाय पोड एहको आखी एन त्या मोना माय सुंका नाय दोता आय आखू तेहको ओरीज एहको बोरसो थोवी त्या होबदाहा पोरमाने ओई जाय याहाटी आय तुम्हाल आखू तुम्हा प्रार्थना कोईन जी काय मागहा ती तुम्हाल मिवलाज हे एहको बोरसो थोवा तो ती तुम्हाल मिळे आजू तुम्हा जोवे जोवे प्रार्थना कोरा हटी उबार होता तोवे तोवे तुम्हें मोना माय कादा बदल काय ओरी तर त्याल माफी को आ या हटी का तुम्हें होरगा माने आबे भी तुम्हाल तुम्हें गुनाहा माफी को वा पेन जर तुम्हा माफी को हनाए तर तुम्हें होरगा मान्यो अभो भी तुम्हें गुनाहा माफी को नारो नाय तोवे त्या आजू यरुशलेम माईना एन तो मंदिरा माय फिरे तोवे मुख्य याजक शास्त्री एन वडील त्यापाय एन त्या लाख्या तू कोहे ओधिकारी को यो गोठी को धो एन त्यो को ना ओ अधिकार तुलकुए देन हो इसुई त्या लाख्या आय भी तुम्हाल योग सवाल हो धू माल जवाब दा तो वे यो गोठी आय कोहे ओधिकारी के कोहु ती आय तुम्हाल आखी योहाना बाप्तिस्मा होरगा पाने आता का माह पाने आता या जवाब माल दा तो वे त्या अपसा माय विचार कोता लाग्या होरगा माने आतो एको आखो तर तो आखी का तेर पासे तुम्हाई त्यावो बोरसो कहा न थोवियो महा पाने आतो एको आखो तर त्याहाल लोखा दाख वाटे कहा का योहान खोरोज भविष्यवादी आतो एहकोई होगा लोक मानेत तोवे त्याह इसुल जवाब देनो आम हाल मायती नाय इसुई त्याह लख्या तेर पासे कोहे ओधिकारी को यो गोठी आय को हु ती आय भी तुम्हाल आखू नाई।